विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि परिसरात आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह दिसून येत आहे. भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन आज पुण्यात करण्यात आलं होतं. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, गतिमंद, दिव्यांग, रेल्वे फलाटावर बूट पॉलिश करणारे, देवदासी भगिनींची मुलं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलांचाही सहभाग होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा गाभारा आणि सभामंडप काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवून द्राक्ष महोत्सव आज साजरा करण्यात आला. नाशिकच्या सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ही द्राक्ष नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. ही आकर्षक आरास बघण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठगमन अर्थात बीज सोहळा श्री क्षेत्र देहूमध्ये येत्या रविवारी होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी केली जात आहे. यंदा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी नगरपंचायत प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती देहू नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी निवेदिता घारगे यांनी दिली. दरम्यान पीएमपीएमएलतर्फे तुकाराम बीज निमित्त देहूगावला जाण्यासाठी 15 ते 17 मार्च दरम्यान जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वारगेट, पुणे महानगरपालिका भवन, निगडी, पुणे स्टेशन आणि हडपसर इथून या गाड्या सुटणार आहेत. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुणे शहरात 69 केंद्र सुरू होती, मात्र त्यातली 2 केंद्र अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाहनधारकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणखी केंद्र सुरू करण्याच्या सूचना वेंडर कंपनीला दिल्या आहेत. बंद झालेल्या केंद्रात नोंदणी केलेल्या वाहनधारकांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. त्यांच्या सोयीनुसार एचएसआरपी बसवण्यासाठी तारीख निश्चित केली जाईल, असं पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सांगितलं. जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून बासुरी परंपरा या अनोख्या सांगीतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, रूपक कुलकर्णी यांच्यासह 80 शिष्यांचं बासरी सहवादन होणार आहे. हा महोत्सव उद्या 15 आणि रविवारी 16 मार्चला संध्याकाळी 6 वाजता द पुना वेस्टर्न क्लब भूगाव इथं होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याची माहिती पंडित रूपक कुलकर्णी आणि ब्लिसफुल विंड्स फाउंडेशनचे मृगेंद्र मोहाडकर यांनी कळवली आहे. जर्मन भाषा मराठीतून शिकता येण्यासारखं एक पुस्तक बालभारतीनं जर्मन कोर्सबुक म्हणून नुकतंच प्रकाशित केलं. यामध्ये मूलभूत जर्मन भाषा मराठीतून शिकता येणार असून कुतूहल म्हणून हे पुस्तक कुणालाही वाचता येईल. देवनागरीमध्ये जर्मन उच्चार देण्यात आले असून पुण्यातील डॉ सविता केळकर आणि जर्मन भाषा तज्ज्ञांनी या उपक्रमासाठी हातभार लावला आहे. पुणे महापालिकेनं गेल्या 9 वर्षात टीडीआर पोटी 285 एकर जागांचं भूसंपादन करून जागा ताब्यात घेतल्या आहेत. या जागांचं मूल्य तब्बल 9,243 कोटी आहे. त्यामुळे महापालिकेचे भूसंपादनापोटी द्यावे लागणारे 1,000 कोटी रुपये वाचले आहेत. यातून रस्ते, उद्यानं, क्रीडांगणं, महानगरपालिकेचे दवाखाने उभे राहिले असल्याची माहिती पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या वतीनं कर वसुलीची कार्यवाही सुरू असून सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू राहणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024 ही स्पर्धा देशभरातून घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्पर्धेत सहभागी झाली आहे. यासाठी नागरिकांचे अभिप्राय महत्वाचे असून त्याला अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकानं आपला अभिप्राय देणं महत्वाचं असल्याचं पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 तर किमान तापमान 18.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.